बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, सद्यस्थितीमध्ये 18 वर्षाच्या आतील बालकाचे लसीकरण सुरू झालेले आहे. आतापर्यंत लसीचे बालकावर काय परिणाम होतील याचे संशोधन सुरू होते. त्यामुळे आतापर्यंत 18 वर्षाच्या आतील बालकाचे लसीकरण केले गेले नाही. बालकाच्या सुरक्षतेसाठी पुढील 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. 1. हात धुतल्याशिवाय डोळे नाक आणि तोंडात स्पर्श करू नये. 2. शारीरिक अंतर पाळावे. आणि 3. मास्कचा नियमित वापर करावा. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.